मोकळ्या आवाजात म्हणत
नाही, मोकळ्या आवाजात बापास लगत पेटी मग चालला जाऊ सुरू
तेवढा तुम्ही उंच सुरत माणसा ना तेवढा तुम्हाला आवाज फुटत मी तुम्हाला म्हणू लागते का नाही तुमच्या सगळ्या ना
म्हणू लागते मग तुम्ही माग म्हणा
मोठ्याने म्हणायचं चांगलं स्वरात खुल्या आवाजात म्हणायची असं काय गिनगिन येवानी वावरा लवकर मराठी बाय
माझा
म्हणा ना
म्हणा
जोरात म्हणा फक्त